ಸಿಂಧೂರುಧುರಿತಾಂಗಂಕವಿಲಸಿತಾರುಗೌರಾಂಗರಾಮ ಗಾಣೇಶಾಕ್ಷಂದಂತಂ ಸ್ಮಿತಮುಖಕಮಲಂ ಜ್ಞಾನಮುದ್ರಾಕರಾಬ್ಜಂ ಭವ್ಯಂಚಾನುಬಾಹುಂ ಯತಿ ವರಮವಲಂ ಶುದ್ಧಕಾಶಾಯ ವಸ್ತ್ರಂ ಯೋಗೀಂದ್ರಂ ಶ್ರೀಗಣೇಶಂ ಪರಮಗುರುವರಂ ಗಾಣಭಾಚಾರ್ಯೇ ಬ್ರಹ್ಮಣಸ್ಪತಿಗೇ ನಮಃ ಧ್ಯಾಯೇತ್ ಸ್ಥಿರೇಣ ಚಿತ್ತೇನ ಗಣೇಶಂ ಸರ್ವಸಿದ್ಧಿದಂ ಬುದ್ಧಿಪ್ರಕಾಶಕಂ ಪೂರ್ಣಂ ಯೋಗಿನಾಂ ಪ್ರತಿ ಸಂಸ್ಥಿತಂ ಯೋಗ್ಯಾಂಚಾ ನದಿಯಾಮದೇ ರಹಣಾರ ಧ್ಯಾಯೇತ್ ಸ್ಥಿರೇಣ ಚಿತ್ತೇನ ಗಣೇಶಂ ಸರ್ವಸಿದ್ಧಿದಂ ಬುದ್ಧಿಲಾ ಪ್ರಕಾಶ ದೇಣಾರಾ ಅಸಾ ಜೋ ಪರಮಾತ್ಮ ಆಹೆ ತ್ಯಾಚೋ ಸ್ಥಿರಚಿತ್ತಾನೇ ಧ್ಯಾನ ಕೇಳ ಅಸ್ತಾ ಆಪಲಿ ಉಪಾಸನೆಮದೆ ಪರಮಾತ್ಮದೆ ನಿಶ್ಚಿತ ಪ್ರಗತಿ ಹೋತೆ ಅಶಾ ಭಗವಾನ್ ಗಣರಾಜ ಪ್ರಭುಲಾ ಆಪಲ ನಮಸ್ಕಾರ ಅಸ ವಾರಂವಾರ ಆಪಣ ಪ್ರತ್ಯೇಕ ಯಾಚ್ಯಾತ ಸಾಂಗತ ಅಸ್ತೋ ಕೀ ಗಣೇಶಾಚ ಮಹತ್ವ ಕಾಯ ಆಹೆ ಯೋಗಿಂದ್ರ ಮಠಾಚ ಕಾರ್ಯ ಅಸ್ತೆ ಆಹೆ ಕೀ ಲೋಕಾನಾ ಗಣೇಶಾಚ ಜ್ಞಾನ ಪ್ರಾಪ್ತ ಹೋಣೆ ಗಣೇಶ ಮಂಜೆ ಕಾಯ ಹೆ ಸಮಜನೆ ಜೆ ಲೋಕಾಂಚೆ ಗೈರಸಮಜ ಆಹೆ ತ್ಯಾ ದೇವತೆವಿಷಯೀ तर ते कसे दूर करायचे हे आपल्या गुरुपीठाचं प्रमुख कार्य आहे. तर त्या कार्यासाठी कृते तू गणक प्रोक्त स्त्रेताया मुद्गलो मुनी द्वापारे भृगुव्यासच कलौ शंकर उच्यते असे पाच ईश्वर जे आहेत ते पंचगुरु रूपाने युगायुगामध्ये येत असतात आणि हे कार्य करीत असतात. बाकी उपासना कशा आपल्या शास्त्रामध्ये पाच आहेत, शक्ती, सूर्य, विष्णू, शिव आणि गणेश. आणि हे सर्व पंचेश उपासना आहेत सर्वांना. तर ज्याच्या ज्याच्या अभ्यासानुसार पात्रतेनुसार त्यांनी ती करायची असते. त्यात काही द्वैत नाही किंवा कमी अधिकपणा आपण मानत नाही म्हणत नाही काही नाही. त्या व्यक्तीची साधकाची जशी स्थिती असेल ती उपासना त्याला प्राप्त होत असते. ती करताना फक्त गणेशाचं आधी स्मरण आधी पूजन करून ती केली पाहिजे हाच अट्टा शास्त्राचा आहे. आपला नाही बरं का, शास्त्राचा अट्टा हा सहा आहे. तर त्यानुसार प्रत्येकाने आपली उपासना जर केली गणेश स्मरण करून तर ती प्रत्येकाला आपली आपली उपासना पूर्ण झाली की वरच्या वर्गात तो साधक जातच असतो. हां, तर आता हे पाच गुरु पंचगुरु कोण आहेत? आद्य कृतयुगामध्ये गणकाचार्य ते होऊन गेले, त्रेतायुगामध्ये मुद्गलमय, द्वापारयुगामध्ये भृगु आणि व्यास, आणि कलियुगामध्ये आद्यशंकराचार्य. आद्यशंकराचार्य म्हणजे पहिले भगवतपाद योगिंद्र जे होते ते आद्यशंकराचार्य हे गणेश भक्ती प्रचाराचं कार्य योगिंद्र मठाचं गुरुपीठाचं करत असतात. आता ह्याच्यामध्ये मुद्गलांचं वैशिष्ट्य काय आहे की नवधा भक्तीमध्ये अनेक भक्त होऊन गेले, स्मरण, वंदन, पादसेवन, सख्य, दास्य, आत्मनिवेदन हे जे नऊ प्रकार आहेत त्या प्रत्येक प्रकारामध्ये एक एक भक्त गणेशाचे निष्ठावान होऊन गेले. स्मरणे रामचंद्रश्च, कीर्तने भानुतत्परहा, स्मरण भक्तीमध्ये प्रभू रामचंद्र हे गणेशाचे निश्चिम भक्त आहे. कीर्तने भानुतत्परहा, कीर्तन भक्तीमध्ये सूर्य आहे, पादसेवन भक्तीमध्ये पार्वती आहे, वंदन भक्तीमध्ये भगवान शिव आहेत, आत्मनिवेदन भक्तीमध्ये शुकाचार्य आहेत. असे हे नऊ प्रकार होऊन गेले. पण या नऊच्या नऊ प्रकारामध्ये नवधा भक्ती जी आहे ती एकच भक्त असा भक्त एकच होऊन गेले, ते म्हणजे मुद्गल मुनी, भक्तराज मुद्गलवास. बाकी सर्व एकेका भक्तीमध्ये प्रवीण आहेत, पण हे नऊच्या नऊ भक्ती यांच्या ठिकाणी एकवटलेले आहेत म्हणून भक्तराज त्यांना म्हटलं जातं मुद्गल मुनी. तर ह्या मुद्गलांचे जे गणेशाचं त्यांनी प्रचार कार्य केलं, कार्याला वाहून घेतलं, तर त्यांचा कलियुगामधला पूर्णावतार फक्त एकच, ते म्हणजे भगवान गणेश योगिंद्राचार्य महाराज. आता तसं त्यांनी सांगितलं शास्त्रामध्ये की गणेशाचं ज्ञान ज्याला पटून जो त्याचं म्हणजे हे करील करणारा आपल्या शब्द काया वाचा मनाने, तर तो प्रत्येक गणेश भक्त हा मुद्गलांचा अंशच आहे असं शास्त्रात सांगितलं आहे. पण अंशात्मक आता बरं का, आता पूर्णावतार आता होणार नाही कलियुगामध्ये. एकच अवतार होऊन गेला म्हणजे गणेश योगिंद्राचार्य महाराज परिपूर्ण भक्त राजवास. तर आता ह्या अशा परंपरेमध्ये भगवान अंकुशधरी महाराज त्यांचं आपण चरित्र थोडक्यात बघूया. आता गणेश रवींद्राचार्य महाराजांच्या नंतर सुमारे 500 वर्षापर्यंत काळ हा लुप्त होता, म्हणजे भक्तिप्रसाराचा काळ जो होता, अनुकूलता नव्हती किंवा लोकांचे दोष वाढले काहीतरी कारण असेल, पण ते अधूनमधून तसं होत असतं. तर त्यानंतर मग 500 वर्षानंतर अंकुशधारी महाराजांचा अवतार झाला. ह्या संतांच्या अवताराचं वैशिष्ट्य असतं की जन्मतःच त्यांना त्या विषयाची गोडी असती आणि सर्व आयुष्य तिथेच भगवंताच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगाशी त्रुटी सर्वस्व अर्पावे शेवटी प्राण तो ही वेचावा, हे समर्थांनी सांगितल्याप्रमाणे सर्व आयुष्य त्याच्यातच त्यांनी घातलं. तिकडे मध्य प्रदेशमध्ये त्यांचा जन्म झाला, नारायणगड म्हणून गाव आहे तिथे. ते मूळ त्यांचे वंशज इथले रत्नागिरी जिल्ह्यातले टिके गाव टिकेकर, पण वडील आजोबा पंडोबा सोडून तिकडे गेले, नोकरी केली, तर त्यांच्या हे अंकुशधारी महाराज. आता जन्मल्यापासून म्हणजे अगदी इकडे ओढा सगळा भक्तिमार्गातच, भक्तीशिवाय काहीच नाही. लहानपणापासून तर त्यांना सगळेजण विचारायचे, म्हणायचे, अरे हा एवढा तुमचा मुलगा लहानपणापासून काय बाबा. बरं, गोडी म्हणावी तर म्हणजे त्यात पुन्हा जिज्ञासा, गणेश भक्तीचं काय वा दत्तभक्तीची आवड, शिवभक्ती करावी, हे करावं, पण समाधान काही होईना. नाही, अशा एकच असा देव पाहिजे की ज्याच्या ठिकाणी सर्वांचा आविर्भाव असला पाहिजे. तर मग अनेक लोकांची कीर्तनकार त्या गावात यायचे, वयाचे 10 वर्ष त्यांचं वय, 10-12 वर्षात लोकांशी वाद करायची, बाबा हे असं आहे तर मग हे तसं कसं, गणेश शिवपुत्र म्हणता, तर मग शिवपार्वतीच्या लग्नात त्यांचं पूजन कसं झालं. बरं, पुराणात वर्णन वाचतो आपण, कथा तर गणेश पुराण वाचलं, सगळं वाचलं त्यांनी, त्यामुळे असं त्यांना कोणी थातुरमातून सांगून काही पटणारं नव्हतं त्यांना, अगदी यथाशास्त्र पाहिजे एवढ्या लहान वयामध्ये. त्यामुळे अनेक कीर्तनकार असो, शास्त्री असो, पंडित असो, जे संगतीत येतील त्यांच्याशी हे चर्चा करायचीच. आणि मग लोक शेवटी निरुत्तर व्हायचे, ते म्हणजे नका बाबा ते आम्हाला काही माहीत नाही बाबा, ते बघ बाबा आता आम्हाला जसं पारंपरिक आम्ही हे करतो तसं करतो, बघ आता तू आता काय, आम्ही आमची विद्या एवढीच आहे असं सांगून सगळेजण बाजूला व्हायचे. पण ह्यांचं काही समाधान व्हायचं नाही. तर करता करता सगळे पुराणं पालथे घातले आणि शेवटी त्यांच्या लक्षात आलं की गणेश पुराण, मुद्गल पुराण हे आहे, त्या त्या पुराणामध्ये त्या त्या देवतेचं महत्त्व असतं आहे, पण गणेशाचं आधी स्मरण प्रत्येक पुराणात केलेलं आहे. का केलं बरं मग? असा अभ्यास करून जेव्हा गणेश पुराण वाचलं, मुद्गल पुराण वाचलं, तेव्हा अगदी दृढ निश्चय झाला की बस गणेशम देवदेवेशम ब्रह्मब्रह्मेश आदरात, सर्व देवाधिकांविषयी आपल्याला आदर आहे, सगळं आहे, पण हे अंतिम सत्य हे आहे. मग तसा सुरुवात केली. आता ज्ञान झालं पण नुसतं माहिती असून उपयोग नाही, तर ते आपल्याला तर काय परमार्थिक ह्याच्यामध्येच राहायचे, आपल्याला व्यवहार करायचाच नाही, हा निश्चय त्यांचा होता. आणि मग वयाच्या 10-12 वर्षी त्यांना देवीचा प्रादुर्भाव झाला. आता देवी म्हणजे कसं, त्याच्यामध्ये काहीतरी हो, त्या आता देवी रोग नाही आता, पण त्या काळी होता, त्यात असे एक एक अंग जायचे माणसाचे, त्यांचा एक डावा डोळाच त्याच्यामध्ये गेला अंकुशधारी. त्यांनी काही त्यांना काही वाटलं नाही, ते उलट काय म्हणले, जाऊ द्या, आपल्या जीवनात डावी बाजूच नको आपल्याला, म्हणून भगवंतांनी डावी नेत्यात काढून घेतला. चला, अगदी आनंदात, समाधानात, काही कुठे काही व्यथितपणा नाही, काही नाही, काही नाही. आता दुसरी तळमळ लागली, आता भगवंत भेटला पाहिजे, मोर्या भेटला पाहिजे, तर असा कसा भेटेल ना? तर पहिली गोष्ट तर गुरु पाहिजे. आता गुरु कुठून आणायचे, आता काय करावं? मग तळमळ लागली. अनेक सत्पुरुष भेटले नाही असं नाही, पण ह्यांना जे पाहिजे ते काही समाधान प्राप्त होईल. मग आता काय, अगदी ब्रह्मचैतन्य महाराजांना आपलं जशी अवस्था झाली तशीच त्यांची अवस्था आहे. आणि मग एका ठिकाणी असे गावामध्ये आपलं राहायचे त्या, तर तळमळ सारखी सद्गुरू भेटावा सद्गुरू भेटावा सद्गुरू भेटावा. आणि चतुर्थी दिवशी एक असे आले महापुरुष आले आणि चतुर्दिवशी त्यांनी भिक्षा मागितली. आता ह्यांनी पटकन उठून आता काय भिक्षा घ्यायला बाबा, आज तर उपास आहे. आणि भजन कसं म्हणत होते ते, जय जय गणराज समर्थ बरं का, हा सिद्धिकांत चिंतामणी सिद्धिकांत चिंतामणी असं भजन करत भिक्षेला आले. हे आपले कसले तर चतुर्थी आहे, अन्नाची भिक्षा देता येत नाही. दोन दुर्वा उचलल्या आणि नमस्कार केला त्यांना. काय किंवा उपासाचा असेल काहीतरी खंडेसागर पण ते गेले त्यांना एकदम हुशार म्हणत आला हरीशा, आजपर्यंत एवढे माधुकरी मागणारे बघितले, जय जय रघुवीर समर्थ एकच सगळ्यांचं, हे अशा तरने जय जय गणराज समर्थ म्हणणारं कोणीच नाही. म्हणून पटकन बाहेर आले. बरं गणेश भक्त म्हणावे चतुर्थीला कशी काय भिक्षा घेतली, पटकन बाहेर आले. आजूबाजूला मागं मागं त्यांच्या कुठेच दिसेना, इकडं नाही तिकडं नाही, गिरे कुठे त्या गल्लीच्या अगदी टोकापर्यंत जाऊन आले, कुठेच नाही. आजूबाजूच्या घरात गेले असतील म्हणून तिथं चौकशी केली. आता कोणी भिक्षा मागायला आले होते का धोतर बदल नेतलेले असे आपल्याकडे त्यांच्या, म्हणजे कोणी आलं नाही म्हणले की बाबा काय करावं, कोणी आलं नाही काय मोड्याची लिहिलं असे ते म्हणे. पुढे योग आला नारायणगडजवळ, तिथे सावेर संस्थान म्हणून एक मोठं संस्थान होतं आणि तिथले गणपती बाबा सावेरकर म्हणून तिथे अधिकारी पुरुष होते. पण ते संस्थान श्रीमंत होतं चांगलं, तिथे जाण्याचा त्यांचा योग आला. वय काय 12-14-15 वर्षाचा असेल. ते महाराज उच्च आसनावर बसले होते, त्यांचं प्रवचन चाललं होतं तिथे शिष्य संप्रदाय सगळा. आणि हे गेल्यानंतर त्यांना पाहिलं, सापडले म्हणले. हे चालू होते म्हणले आपल्याकडे भिक्षा मागायला. मग तिथे चार लोकात पटकन म्हणले ते लहान वय, महाराज अहो त्या दिवशी आपण आमच्याकडे भिक्षेला आलात आणि न सांगता निघून गेले, मी बाहेर येईपर्यंत तुम्ही निघून गेले, असं कसं काय. आता असं म्हणणं सगळे लोक हसायला लागले. त्यांचे आजूबाजूला जे लोक ऐकत होते, काय वेडा पोरगा आहे म्हणले हा, यांना काय ना का असतात बो हे. ते म्हणले अरे बाळा माहिती आहे तुला कोण येते, सावेरकर संस्थान आहे म्हणले. हे इथं रोज असं अन्नक्षेत्र चालते, श्रीमंत संस्थान आहे म्हणले. आता हे आमचे मठाधिपती कशाला भिक्षा मागतील कुठं जाऊन, काहीतरी तुला भ्रम झाला आहे म्हणले. नाही पण ते म्हणे नाही मला हे झाले होते. ते महाराज अधिकारी होते, ते लोकांना म्हणले शांत बसा, हा मुलगा म्हणतो ते खरं आहे म्हणले, काही चुक नाही त्याचं, बिचारा मोर्याचा खरा भक्त आहे तो, त्याला सद्गुरू प्राप्तीसाठी मोर्या माझ्या रूपात तिथे गेले म्हणले, हसू नका म्हणले त्याला तुम्ही. मग त्यांना ठेवून घेतलं, त्यांना अनुग्रह दिला आणि सेवेत ठेवून गेलं. अनेक दिवस राहिले तर एवढं यांचं एवढं ज्ञान, गुरुसेवा तर यांनी अगदी जशी तुकामाईंची ब्रह्मचैतन्य महाराजांनी केली तशीच, ते प्रापंचिक होते त्यांचे गुरु. अगदी सकाळी उठल्यापासून त्यांच्या बरोबर राहून हातपाय दामून देण्यापासून स्नानाला पाणी काढून देणे त्यांच्याबरोबर राहणे, त्यांना काय पाहिजे काय नको, आत इतकी कट्टर सेवा केली तर त्यांची ती गुरूंची पत्नी म्हणजे खोट्या रागाने हा यांना म्हणले अरे तू इथं आलास म्हणले इतकी सेवा करतो तुझ्यामुळे माझ्या वाट्याला येत नाहीत म्हणले महाराज आमचे काय करा असं काय करायला म्हणले. तो म्हणला नाही माई माऊली काय करू आता मी काय इथं कायम राहणार आहे का, मला करू द्या तेवढे आहे ते, तुम्ही तुमच्याजवळ तर आहेतच महाराज नंतर त्यांची आज्ञा झाली की मी जाणार. अशा तऱ्हेने त्यांचा संवाद चालायचा. त्यांच्याकडचं सर्व ज्ञान त्यांनी प्राप्त करून घेतलं. आता त्यांचं ज्ञान संपलं. शेवटी ते म्हणले, बाळ आता हे बघ, आता माझ्याजवळ जे काही तुला ज्ञान तुला देण्यासारखं होतं ते संपलं म्हणले. आता आता पुढचं ज्ञान मी नाही देऊ शकत, गणेश रवींद्र महाराज तुला पुढचं ज्ञान देतील म्हणले. आता हां तोपर्यंत तू इथं राहा म्हणल्या त्या थोडे. मग त्यांना असं सांगितल्यानंतर एक दिवशी भाद्रपदच्या होते, तिला उपासना चालूच होती यांची रोज. गणेश गीता वाचत वाचन करीत असताना रात्री 12 वाजेपर्यंत वाचत का नाही, भर मध्यरात्री गणेश रवींद्राचार्य महाराज संन्यासी रूपामध्ये आले. आता ते गुरूंची मुलं पण होती यांच्याजवळ, अशा खोलीत बसले होते गणेश गीता पाठ करत. आणि आले ना ते संन्यासी एकदम, जय जय गणरावाचे समर्थ. यांनी मला लगेच उठून नमस्कार केला, दुर्वा वाहिल्या, त्यांच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि त्यांनी कानामध्ये यांना पुढचा मंत्र दिला. आणि ते आदृश्य झाले, त्यांनी पुन्हा साष्टांग नमस्कार केला. आता हे बाकी कोणाला दिसलं नाही. उलट ते मुलं म्हणली, अहो देव इकडे, तुम्ही नमस्कार दाराला कुठं करू लागले, साष्टांग नमस्कार म्हणा. ते म्हणलं, तुम्हाला दिसले नाहीत का आत्ता गणेश वगैरे महाराज आले? कोण नाही दिसले म्हणा आम्हाला. त्यांनी विचार करायचा होते ते त्याची पात्रता किंवा त्यांचं काही सगळं असं काही बोलण्यात अर्थ नाही म्हणून आपलं ठीक आहे म्हणलं. आणि मग आपल्या गुरूंना सांगितलं की मला असं असं झालं, त्यांना कळलंच ते अधिकारी होते. मग त्यांनी आज्ञा दिली की तू आता जा, आता तुझं कार्यक्षेत्र तिकडे आहे म्हणले, मुरगाव क्षेत्रामध्ये. मग ते सगळं फिरत 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 त्यांचे आई वडील निवर्तले, बहीण होती, तिचं लग्न लावून दिलं. जी काही मालमत्ता थोडीफार होती घर दावे भावांना देऊन टाकला, दोन्ही भावांना म्हणे वाटून दिलं, बाबा हे तुम्ही आता घ्या, मला काही ह्याच्यामध्ये रस नाही, आता मी माझ्या मार्गाने जातो. बहिणीचं लग्न करून दिलं आणि सगळं वाटप करून मोरगाव क्षेत्रामध्ये आले. काय वेश, भिक्षेकऱ्याचा वेश, दोन आपले पंचे म्हणजे काय जवळ असतील ते पळशी आणि ग्रंथसंपदा, बस माधुरी मागायची कुठं जाईल तिथे आपलं कोरडी ते जाऊन असं असे दिवस काढत काढत मोरगाव क्षेत्रामध्ये आले. आणि मग सगळीकडं फिरत फिरत कार्यक्षेत्र मोरगाव, गणेश योगिंद्राचार्य महाराज पुढचा मार्ग देतील म्हणून त्यांना आज्ञा दिलेली. योगिंद्र मठ उद्धृत करायचा पुन्हा सध्या लुप्त झालेला आहे. मग आले मोरगाव क्षेत्रात कोणालाच काही माहीत नाही, चौकशी केली, ओ गणेश योगिंद्र महाराज, काही जुन्या लोकांनी सांगितलं, हो म्हणे गणेश योगिंद्राचार्य महाराज नावाचे थोर विभूती तर होऊन गेली पण आता त्यांचं काही तर मागमूस नाही म्हणले कोणा, आता माहीत नाही आहे, आता पाहावा म्हणून तुम्हीच प्रार्थना करा. मग त्यांनी आपली प्रार्थना केली, आता ग्रंथसंपदा पाहिजे, त्याशिवाय करणार काय. मग तळमळ अखंड करायची मोर्याची, त्या पुराणात सांगितल्याप्रमाणे नग्नभैरवाचं कृपा पाहिजे, योगिंद्रांची समाधी शोधून काढली, झाडं झुडपं काटेरी होते साफ करून घेतले आणि आपलं कार्य चालू केलं असंच तसं, कोणी नाही सोबत मदतीला आपल्या, तर नग्नभैरव कुठं सापडे ना, आता काय करावं. प्रार्थना केली, पूर्व दिशेला आहे बाबा एवढं माहीत होतं, तर कुत्र्याचं पिल्लू आलं बरोबर, कुठून आलं कोणाकडून, आणि त्यांच्या पुढे 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 जात. आणि हे आपले आधी यांना हाडहाड केलं तरी ते काही जाईना, ते पुन्हा यांनावर पुढं चालायचं, म्हणजे रस्ता दाखवण्यासाठी ते आलं. आणि त्या पिल्लांनी त्यांना नग्नभर जागती तिकडे ते काटे कुठे काही नाही, असं मूर्ती फक्त दिसली. मग हा बस मग साफसफाई वगैरे करून तिथं त्यांनी सेवा सुरू केली. आणि आता बाकीचे ग्रंथ पाहिजे, आता गणेश भक्ती प्रचार करायचा म्हणजे यथाशास्त्र पाहिजे, ग्रंथसंपदा पाहिजे, आणायची कुठून. एक गणेश विजय नावाचा ग्रंथ भक्त सापडला, ते गोसावी यांच्या घरामध्ये त्यांची त्यांच्याकडे एक प्रथ होती वसिद्धेश्वरांनी लिहिलेली, तो घेतला, त्यातून बरंच ज्ञान झालं. पण बाकीचं ब्रह्मभोज महासिद्धीपीठ जे आपलं कार्य आहे त्याचं काहीच नाही. मग त्याच वेळेला तिकडे दक्षिण भारतामध्ये कुंभकोणम, तिकडे एक दत्त योगिंद्र नावाचे गणेश योगिंद्र महाराजांच्या परंपरेतले सातवे का आठवे पुरुष होते, तर ते योगी होते, तिथं ते राहायचे. आणि त्याच गावामध्ये सांबशिवशास्त्री म्हणून असे गणेश भक्त होते, ज्योतिषशास्त्राचा निष्णात अभ्यास अधिकारी असे. त्यांचा संपर्क यांच्याशी आला, पत्रव्यवहार सुरू झाला. आणि मग हे सर्व झाल्यानंतर ते दत्त योगिंद्र जे होते ते कोणाशी कधी बोलत नसत, त्यांचं वय कोणाला सांगते नाही, 100 वर्ष का 150 वर्ष का काय होतं कोणाचं. पाळदेहाची एक गुहा होती, त्या गुहेत जाऊन ते एवढ्या क्षेत्रातून जाऊन बसायचे आणि आत समाधी लावून बसायचे. जेवढे दिवस समाधी लावणार तेवढ्या बाहेर खडू निरेगा ओढून ठेवायचे. 1, 2, 3 निरेगा ओढल्या की समजा 3 दिवस आता महाराज बाहेर येणार नाही, 7 म्हणलं की 7 दिवस नाही. तर पहिल्यांदाच ते सांबशिव शास्त्रींना बोलले, म्हणे माझे काम आहे तुमच्याकडे. यांना इतका आनंद झाला, म्हणजे कधीच कोणाशी न बोलणारे आपल्याशी कसे काय बोल. म्हणे ही मी म्हण, मग त्यांनीच आपला परिचय दिला, गणेश योगिंद्राचार्य महाराजांच्या शिष्य परंपरेतला मी खास या कार्यासाठी राहिलो आहे म्हणे. माझं उर्वरित कार्य झालेलं आहे म्हणलं आता काही नाही, पण एक काम शिल्लक आहे त्याला तू करायचं म्हणले. काय करायचं? ही सर्व ग्रंथसंपदा म्हणे मोरगाव क्षेत्र तर अंकुशहरी बुवा म्हणून आहे आणि त्यांचे शिष्य हिरमराज महाराज होते, ते यांना हे पोचतं करायचं. ठीक आहे म्हणलं. मग त्यांनी त्यांना ते कार्य दिलं, त्याप्रमाणे त्यांनी सांबशिव शास्त्रींनी सर्व ग्रंथसंपदा पोस्टाने, त्याला ब्रिटिशांचं कार्य होतं, पाठवून दिली पोस्टाने. आता ती यांना ज्या दिवशी मिळाली इतक्या तारखेला, त्यांनी अंकुजीने महाराजांनी लिहून ठेवलं या दिवशी इतक्या वाजून इतक्या मिनिटांनी, त्यांना रोजनिशी लिहायची सवय होती, 10:15 अमुक तारीख अमुक मिती मिळाली. तर त्या दिवशी ज्यांना ही मिळाली त्या दिवशी त्यांनी तिकडं देह ठेवला. सांबशिव शास्त्री यांना यांची सही झाली आणि समाधी. मग आता ह्यांनी ज्यांना पत्र लिहिले सांबशिव शास्त्रींना ग्रंथ मिळाले, मग तुम्हालाही ज्यांनी दिले ज्या योगी राहील त्यांचं दर्शन घेण्याची इच्छा आहे, मी कधी येऊ. मग त्यांचं आलं उत्तर, काय योग नाही म्हणले, अमुक अमुक दिवशी अमुक अमुक वेळा त्यांनी समाधी घेतली. मग त्यांनी ती पडताळून पाहिलं तर ते 30 तारीख आणि 30. तर असे ते अंकुजी महाराजांचं कार्य, खूप मोठी कथा आहे यांची, इतकं काय आता सांगत बसत नाही थोडक्यात. तर असं कार्य अंकुजी महाराजांचं पुढे, म्हणजे लुप्तप्राय झालेलं जे होतं ते पुन्हा उर्वरित सुरू झालं आणि गणेश भक्तीचा प्रचाराचा मार्ग लागला. आता आपण नामस्मरण करतो, नामाबद्दल सगळ्या संतांनी कुठल्याही संप्रदायाच्या असू द्या, नामाच्या बाबतीत कोणाचंच दुमत नाही. तर नाम घेणाऱ्यांनी काय करायला पाहिजे, तर अनेक वेळा खूप लोक नामं घेतात, फळच मिळत नाही, समाधान प्राप्त होत नाही, अमकं नाही. आता ज्यांना व्यवहारासाठी नाम घ्यायचं त्यांची कामं होतात, कारण नाम कधी फुकट जात नाही. हे करण्यासाठी की नोकरी लागण्यासाठी अमका आजारी बरोबर असं चालूच असते, तो विषय नाही. पण ज्यांना नामात प्रगती करायची आहे किंवा भगवत प्राप्ती करून घ्यायची आहे, तर त्यांना कधी कधी फार मनामध्ये होते का बा एवढा जप केला असं कसं काय व्हायला लागले. तर त्यांनी सांगितलं संतांनी की नामापराध टाळले पाहिजेत. तर नामापराध कशी, नामाबद्दल शंका न आली पाहिजे. पहिली गोष्ट, नामाबद्दल जर शंका विकल्प मनामध्ये आला तो एक नामापराध झाला. नामाने कसं काय होईल, असं कुठं होत असतं का, तसं काय असं काही मला आणायचं नाही. तुम्हाला अनुभव नाही आला ना काही येऊ देऊ, पण तुम्ही घेत राहा. सर महाराजांनी तेच सांगितलं ना की नामाबद्दल संशय किंवा विकल्प जरी मनात आले तरी ते तसेच आग्रहाने घ्यावे, सर्व संशय आपोआप नाहीसे होतील. तसं नामधारिकाने केलं पाहिजे. आता दुसरी गोष्ट कसं आहे, कित्येक वेळा काय असतं की काही काही भोळे भाबडे भक्त असतात, संपर्कात येतात, म्हणजे खऱ्या अर्थाने भोळे मार का, भोळेपणाचा आव आणणारे नको आपल्याला. काही जणांना बोधच म्हणणार आमचा भोळा भाव आमचा, पण ते काही दिसत नाही तसं काही, त्यांना व्यवहार चांगला कळतो. या बाबतीत म्हणतात आम्ही भोळे, आम्हाला काय भोळा भाव, हे आपल्याला अजिबात पटत नाही अशा लोकांचं नाही. पण काही काही खरेच साधक असतात बिचारे, त्यांचे सवय भोळेपणाचे असतात. बरं, त्याबद्दल आता कित्येक लोकांना काय वाटतं, अरे यांचं चुकतं आहे, ते त्यांना सांगावं. आता ते काही मुद्दाम तसं करत नाहीत, चूक असेल तर जरूर सांगावं म्हणजे, पण कित्येक त्यांच्या सवय अशा असतात त्या बाबतीत, बाबा हे तू उलटच घेतलं, अपघात घेतलं, उगं त्यांचं त्यांना संभ्रमित करू नये साधकाने. बरं, ते त्याच्यापरी एकदा सांगून पाहावं वाटलं, बाबा हे जरा तू असं करत जा बरं का, असं आम्हाला वाटतं. इतक्या उपर त्यांनी ऐकलं ठीक, नाही तर सोडून द्यावं, नाही तर ते सांगणाऱ्याला उगंच दोष लागतो विनाकारण. कित्येक वेळेला काय असतं, आता एक उदाहरण सांगतो तुम्हाला, टेंबे स्वामी असताना असे फिरत भ्रमंती करताना एका मंदिरात गेले. तिथला गुजरी साधक होता, असा व्यवसायिक नव्हता बिचारा. तर त्याला इतकी गोडी पूजेची लागलेली, सतत पूजा करायची करायची, आणि आपलं आपल्या आनंदात मग्न असायचं होतं, कोणाची इथं बघतच नव्हता, कोण आले कोण काय म्हणते काय नाही. तर त्या मंदिरामध्ये आता टेंबेसाहेब मोठे अधिकारी आले, तिथे मुक्काम केला. तिथे पुजाऱ्याला एक सवय होती, पूजा करायचं मनापासून, अगदी षोडशोपचार पूजा, भक्ती भक्तीपूर्ण अंतःकरणाने. आणि पण काय करायचं, नैवेद्य दाखवला चटकन खाऊन टाकायचा, म्हणजे पूर्ण पूजापर्यंत थांबतच नसे. आता हा त्याचा भोळा भाव होता, म्हणजे त्याला तसं काही बिचारा असा चुकीचं काही होतं ते आपलं त्याला, आणि पुन्हा मग खाऊन घ्यायचा, पुन्हा पूजा सुरू व्यवस्थित. तर म्हणजे ते नैसर्गिक करायचा हा तो मुद्दा मास्तर किंवा हे नाही. तर ते वासुदेवानंद सरस्वतींनी पाहिलं, इकडे म्हणले काय म्हणले असं असं कुठं असतं का, म्हणले पूजा तर पूर्ण होते जा ना बाबा. हळदवड पूजा नैवेद्य झाला लगेच करून टाकायचं, पुन्हा थोडा वेळ बघायची पूजा, हे असं काय म्हणले, बरोबर नाही म्हणले असं. तो बिचारा हो चुकलं चुकलं महाराज, पण त्याला त्याला ती सवयच लागलेली, त्यामुळे त्या मोठ्या मुश्किलीने ते सवय टाळण्याचा प्रयत्न करू लागला, पण त्याला काही ते जमेना, मग त्याची कुचंबण व्हायला लागली. आता बरं, वासुदेवानं सर टेंबेस्वामींचा अधिकार मोठा, आता त्यांना काय बोलावं, मग त्यांचं 7 दिवस तिथे मुक्काम, ते आसपास यायची झाली कुचंबणा, तेव्हा त्याचं पूजेत धड लक्ष लागे ना, काय करावं आता, पूजा झाली नैवेद्य इकडं बघ, अरे स्वामी इथं आहे बोल काय करावं, ती पुढची पूजा झाला काही सुधारणार नाही. तर त्या रात्री काय झालं, असं 2 दिवस कसते तिने आपलं, इकडे टेंबेस्वामींच्या स्वप्नामध्ये ती मूर्ती आहे, आणि त्यांना असं भुभुक्षित म्हणजे भूक लागल्याचं आवड, काय करा म्हणले, 3 दिवस झाले मी उपाशीच आहे म्हणले, इथे भूक लागली मला म्हणे, तू तुझ्यामुळे झालं म्हणले सगळं. महाराज काय झालं चुकलं, कशाला सांगितलं ते पुजाऱ्याला, तुला काय करत आहे म्हणले, हो माझा खरा भक्त आहे म्हणले, तो की मुद्दा बस काही करत नाही, आता ती मला आवडती तुला काय त्रास आहे त्याच्यात, हा तो जशी पूजा करतो मध्येच नैवेद्य खातो, खाऊ दे ना तुला काय अडचण आहे का त्याच्यात, तू बोलल्यामुळे त्याची आता पूजा नीट होईना म्हणले, आणि त्यामुळे मी उपाशी राहिला ना, माझा नैवेद्य मला नीट मिळाला. झालं ते टेंबेस्वामींनी मग क्षमा मागितली, दुसऱ्या दिवशी त्याला बोलून घेतलं, अरे बा इकडे ये म्हणले, काय म्हणले तुझी पूजाच बरोबर आहे, माझ्या लक्षात आलं म्हणले ते बरं का, तेव्हा तू तसं काय बदल करू नको, आता मी काय उद्या जाणार म्हणले, तू मी सांगितलं म्हणून काय बदल करू नको म्हणले, तसा तुझी पूजा आपली चालते बरं का, हां नीट झाली असं सांगून दिलं. मग त्या पूजाची पुन्हा आपली पूजा बिजा सुरू. तर आता जे साधक आहेत खरे बरं का त्यांचं ठीक आहे, आणि जे असे असाधक आहेत त्यांना काही पटणारच नाही सांगून, त्यांच्या बाबतीत नामधारकांनी पडूच नाही. आता कित्येक लोकांना काय काहीतरी उलटं सुलटं करून ठेवणार, ऐकणार नाहीत, एकदा पाहावं सोडून द्या, नाही तर मग नाम घेणाऱ्यांना दापरात उगच बरं का. तर ते एक टाळलं पाहिजे बरं. आता तिसरे चौथा अजून एक अपराध म्हणजे कसं की नेहमी नामधारकांनी शक्यतो नामधारकांच्या संगतीतच राहायचा प्रयत्न केला पाहिजे. उगच निंदा मस्करी टिंगल ह्याच्या बाबतीत ज्याला प्रगती करायची त्यांनी बरं का. आता व्यावहारिक लोकांचा काय आपण विषय नाही, आपला तो हा आपला पारमार्थिक विषय चालला आहे. त्यांनी आणि ज्याच्या संगतीत तुम्ही राहाल तशी गुण आपल्यात आल्याशिवाय राहतच नाही, येतातच ते. एखाद्याच्या गप्पा अशा वेगळ्या असायच्या राजकारणाच्या, आपल्या त्यात रस यायला लागला की समजायचं आपण भक्तीपासून दूर चाललेलो आहोत, तर आपल्याला नकोच. कित्येक वेळेला काय होतं की आपली इच्छा नसती पण बळच ऐकावं लागतं, त्यावेळेला सोडून द्यायचं, ऐकलं लागलं तर लागलं, पण आपलं अगदी म्हणजे जीव ओतून किंवा अगदी रसभरीतपणे ऐकू नये तेवढं आपण करू शकतो. अगदी ऐकून नाही ऐकल्यासारखं करू शकता तुम्ही, उठता येत नाही. कित्येक वेळेला कसं आहे, काही पाहुण्यावेळी आपल्या असतात किंवा काही मोठे माणसं असतात किंवा अजून कोणी असतील की त्यांचा सहवास टाळता येत नाही, टाळता येत नाही, उठता येत नाही, मध्ये उठून जावं त्यांचा अपमान, पुन्हा नसलेलं वैर निर्माण, मग अशा वेळेला काय करावं. तर अगदी नाखुशीने ऐकावं पण आपलं अंतरंगात नामस्मरण चालू ठेवावं, मग तो दोष आपल्याला लागत नाही. कधी कधी असं होतं की उठता येत नाही, त्यांना काही बोलता येत नाही, नको हे विषय म्हणता येत नाही, ते म्हणून वा तुम्ही फार लागून दिले का भक्त, काय तुम्हाला कसं काय रस नाही, तर तिथे हा प्रयाग काय असं ऐकू द्या चालू द्या हो 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 म्हणे, पण आपलं अंतरंगात नामस्मरण चालू. असं केलं तर मग हा अपराध आहे आपला, टळू शकतो त्याच्यातला बरं का. आता कुठल्याही कारणाने अजून एक महत्त्वाची गोष्ट, ज्यांना प्रगती करायची आहे नामात तर त्यांनी बाकीच्या गोष्टी प्रारब्धावर सोडून द्याव्यात. नाम त्यासाठी वापरू नये बरं का. नाम वापरू नये म्हणजे कसं, माझं हे काम झालं पाहिजे बाबा, एवढा जप केला, असा संकल्प जर केला तर ते नामाचं पुण्य गेलं तिकडं तुमचं, म्हणजे मग प्रगतीच्या आड आलं ते, आणि मग कशी प्रगती होईल नामात नाही होणार. त्यामुळे होणाऱ्या घटना ज्या भगवंताच्या इच्छेने होतात त्या, प्रारब्ध देहाचं आहे, प्रत्येकाचं भिन्न आहे. काय नाही म्हणून मुलगा माझा पासच झाला पाहिजे अशी तळमळ तळमळ केली होईल, गेले 5 लाख जप गेला त्याच्यात तुमचा, 21 लाख गेला, 1 कोटी गेला, आणि मग हे झाल्यानंतर कोणा म्हणतो माझं 13 कोटी जाणार, कसं काय फळ मिळालं नाही, आता कसं मिळणार फळ ना. म्हणून साधकांनी या गोष्टी टाळायच्या. बाबूसाहेबांनी एकदा त्यांची गोष्ट सांगितली, बाबूसाहेब मराठ्यांनी, आता जप त्यांचं भरपूर होत असे नामात बिचारे होते, त्यांनी स्वतःच सांगितलं बरं काय, ते म्हणजे काय करावं, आमचा नातू म्हणले त्यांनी डोळे उघडले म्हणले माझे, मी असं जप करत होतो, त्यांनी विचारलं आजोबा तुमचा जप किती झाला, म्हणे इतकं इतकं झाला, 3.5 कोटी झाला, 3.5 कोटी. ते मुलगा म्हणतोय तुमचं नाम आता स्थिर झालं असलं ना, आता दिसत नाही वाटत नाही. म्हणजे बाळ काय सांगू तुला म्हणले, अरे माझा जप पुष्कळ झाला आहे, 13 कोटीचा पुष्कळ होऊन गेला पुढे म्हणले, पण एकदा काय झालं तुझी आजी आजारी होती म्हणे खूप, तिला काय झालं मरता मरता गेली जास्ती, तर त्यावेळेला मी अगदी कळवळून प्रार्थना केली म्हणे महाराजांची, हिला कसे करून बरं करा, कसे करून बरा झाली ती बरी उठली म्हणे, पण त्याच्यात माझा 2 कोटी जप गेला बरं का. अजून एका प्रसंगामध्ये म्हणे नातवाला मुलाला असं काहीतरी झालं, त्यावेळेला माझा 1-2 कोटी गेला, अजून एका प्रसंगामध्ये त्याच्यात गेला, असं करून करून सध्या फक्त 3.5 कोटी शिल्लक राहिला आहे म्हणले, आता करतोय म्हणले मी, आता ठरवलं म्हणलं, आता काही बघायचं नाही कोणाकडे जायचं, आता ते होईल तेव्हा पूर्ण आता होईल म्हणले बस. म्हणजे मुलाचं समाधान त्यांनी केलं बरं का, असं नाही हॅ तुला काय कळते गप्प बस, असं काही नाही, अगदी लहान नातवाचं पण समाधान त्यांनी केलं. तर असे हे नामाच्या गोष्टी ज्या आहेत, नाम घेणाऱ्यांनी याच्यातून हे शिकलं पाहिजे की आपण नाम घेताना नामाचे अपराध जे आहेत, अजून पुष्कळ अपराध आहेत, आता एवढा काही मी सांगत बसलं नाही आता वेळ कमी असल्यामुळे, तर ते टाळून अपराधहीन मापी. आणि गणेश योगिंद्र महाराजांच्या चरित्रामध्ये एक ओवी आहे योगिंद्र विजयामध्ये, गणेश भक्ती नव्हे सोपी कुठलीही भक्ती, आणि गणेशाचं सांगितलं करणीकरिता ऊर कापी. भक्ती काही सोपी नाही आहे, ती करायला गेलं तर ती अगदी तुमचं जीवच होणारच, म्हणून त्याला काय करायला पाहिजे, म्हणून अपराधहीन मापी भजना आपुल्या तोलावे. म्हणजे जे आपलं माप आहे ना, नुसतं माप नका धरू तुम्ही किती झाला, अपराधहीन माप त्याला चाळणी किती लागली, म्हणजे गळून किती गेलं हे पहा. अपराधहीन मापी भजना आपुल्या तोलावे, म्हणून नाम घेणाऱ्यांनी आपले नाम किती घेतो यापेक्षा अपराध किती होतात ह्याच्याकडे जास्त महत्त्व लक्ष दिलं पाहिजे, आणि ते टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ते टळले की मग तुमचं बरोबर अगदी प्रगती झाल्याशिवाय राहत नाही. त्याला मंगलमूर्ती सद्गुरुनाथ.